आकाशवाणी पुणे, मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय नौदल आणि लष्कराचं काल महाराष्ट्रात समर्थ दर्शन. निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण. संरक्षण सामग्रीमध्ये देशाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल, संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. 77व्या लष्कर दिनाचं पुण्यात दिमाखदार संचलन. आणि महिला क्रिकेटमध्ये भारताचा आतापर्यंत सर्वात मोठा विजय. आता सविस्तर बातम्या. निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचं राष्ट्रार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेनं होत असून भारताच्या सुरक्षितता आणि प्रगतीला मोठं सामर्थ्य प्राप्त झाल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. सूरत आणि निलगिरी या युद्धनौका तसंच वाघशीर ही पाणबुडी या तीन महत्वाच्या नौकांची बांधणी मुंबईतल्या नौदलाच्या माझगाव गोदीमध्ये करण्यात आली. नेव्हल डॉकयार्ड इथं काल झालेल्या कार्यक्रमात मोदी यांच्या हस्ते या नौका राष्ट्राला समर्पित करण्यात आल्या. राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नौसेना प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. संपूर्ण विश्व हा परिवार समजून भारत विकासाच्या भावनेनं काम करत आहे. तीन आघाडीच्या लढाऊ जहाजांचा नौदलामध्ये समावेश म्हणजे भारताची एक भक्कम स्वावलंबी संरक्षण दल निर्माण करण्याची दृढ वचनबद्धताच आहे. विकसनशील देशांमध्ये भारत एक विश्वासार्ह आणि जबाबदार देश म्हणून ओळखला जातो. तीन युद्धनौकांचं राष्ट्रार्पण हे आर्थिक दृष्टीनंही महत्वाचं असल्याचं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर भारतीय नौदलानं स्वावलंबी होण्याच्या दिशेनं हे महत्वपूर्ण पाऊल उचललं असल्याचं मोदी यांनी नमूद केलं. हा दिवस नौदलासाठी गौरव आणि प्रतिष्ठेचा दिवस आहे. यानिमित्तानं शक्ती, क्षमता आणि आत्मनिर्भरता साजरी होत असल्याचं नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी यांनी सांगितलं. दरम्यान नवी मुंबईतील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन मोहनजी मंदिराचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते काल करण्यात आलं. भारत संरक्षण क्षेत्रातील शस्त्र सामग्री आणि उपक्रमांसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहू शकत नाही. देश संरक्षण सामग्रीबाबत आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. 2025 हे वर्ष भारतीय सेनेचं तंत्रज्ञान सुधारणा वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं असून या वर्षभरात तंत्रज्ञानविषयक सुधारणा केल्या जातील असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल पुण्यात केलं. 77व्या लष्कर दिनानिमित्त आयोजित गौरव गाथा या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सिंह यांच्या हस्ते ऑलिम्पिक उत्कृष्टता केंद्राचा शिलान्यास आणि भारतीय रणभूमी दर्शन या संकेतस्थळाचं अनावरण करण्यात आलं. बॉम्बे सॅपर्समध्ये सुरू करण्यात आलेल्या ऑलिम्पिक उत्कृष्टता केंद्रात सेनेतील दिव्यांग जवानांना क्रीडा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. भारतानं नेहमीच युद्धाऐवजी बुद्धाला प्राधान्य दिलं आहे, मात्र शांतता ही भारताची दुर्बलता नव्हे. जेव्हा आपण बळकट असू तेव्हाच शांतता शक्य असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं.
यह वो धरती है जहां पर छत्रपति शिवाजी महाराज, संभाजी महाराज और बाजीराव जी जैसे वीर सपूतों ने जन्म लिया है. यह वो धरती है जो मां ताराबाई के बलिदान से याद की जाती है. यह वो धरती है जहां पर बाल गंगाधर तिलक जी ने स्वतंत्रता की चेतना जगाई थी. ऐसी पुण्य भूमि पर थल सेना दिवस का आयोजन निश्चित रूप से हम सबके लिए एक महत्वपूर्ण क्षण है. साथियों, आज इस अवसर पर मैं भारत माता के उन वीर सपूतों को नमन करता हूं जिन्होंने अपने प्राणों का बलिदान दे दिया लेकिन राष्ट्र के गौरव पर कभी आंच नहीं आने दिया. मैं उन माताओं को भी नमन करता हूं जिनकी कोख से ऐसे वीर सपूतों ने जन्म लिया और यह मेरा सौभाग्य है कि मैं थल सेना दिवस के अवसर पर भारत के शौर्य और पराक्रम को हमेशा ऊंचाई पर रखने वाले आप सभी वीर जवानों के बीच उपस्थित हूं.
हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 77व्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन काल पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या उपस्थितीत झालं. देशाची उत्तर सीमेवरील परिस्थिती स्थिर परंतु संवेदनशील आहे. गलवान सीमेवरील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भारतीय सेना सतर्क आहे, असं जनरल द्विवेदी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागात लष्कराच्या प्रयत्नांमुळे होणारा हिंसाचार कमी झाला असल्याचं सांगून या वर्षात लष्करातील तंत्रज्ञान अधिक अद्ययावत आणि आधुनिक करण्यावर भर दिला जाईल असं ते म्हणाले. या सोहळ्याचा हा वृत्तांत.
जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं कार्यक्रमस्थळी आगमन झालं आणि हवाई दलाच्या सुखोई विमानांनी मानवंदना दिली. मेजर जनरल अनुराग वीज यांनी संचलनाचं नेतृत्व केलं. चेतक, चिता आणि ध्रुव या हेलिकॉप्टर्सनी पुष्पवृष्टी केली. भारतीय तोफखाना दलाचं पथक अग्रभागी होतं. लष्कर पोलीस दलाचं महिला अग्निवीर पथक आणि महाराष्ट्र एनसीसीचं महिला पथकाने संचलनाच्या माध्यमातून महिला शक्तीचा नारा दिला. भारतीय लष्करातील अत्याधुनिक उपकरणांनी संचलनाची शोभा वाढवली. उपकरणांचं मुख्य आकर्षण होतं रोबोटिक म्यूल संजय, त्याचबरोबर सर्वम आणि त्रिनेत्र द्रोण, भीष्म आणि वज्र रणगाडा, सारथ चिलखती वाहन, ऐरावत, रणविजय, रणजीत आणि आधुनिक वाहनं, देशी बनावटीचे पिनाका, रॉकेट लॉन्चर, द्रोण जॅमर यंत्रणा, सर्वत्र यंत्रणा आणि घोडदळाचं पथक यांनी संचलनाची शान वाढवली. तर पहिल्यांदाच सहभागी झालेलं नेपाळ लष्करी वाद्यवृंद हे या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होतं. आकाशवाणी बातम्यांसाठी श्रद्धा वार्डे, पुणे.
महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या अटल या ऑनलाईन नोंदणी प्रणालीचं उद्घाटन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. राज्य सामायिक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला काल बीडच्या विशेष न्यायालयानं 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिमेत 34 क्षयरुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ महेंद्र गावडे यांनी दिली. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं मुंबईत वृद्धापकाळानं नुकतंच निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. मुंबईत भूदान यज्ञ समिती आणि मुंबई सर्वोदय मंडळाच्या स्थापनेतील ते एक आद्य कार्यकर्ते होते. आपल्या पत्नीसोबत त्यांनी घरोघरी जाऊन सर्वोदय पात्र पोहोचवलं आणि साहित्य प्रचार केला. 23व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बारामती इथं करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आयोजित होणाऱ्या कबड्डी, खो खो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या 4 राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिलं जाणारं 75 लाख रुपयांचं अनुदान वाढवून 1 कोटी रुपये करण्याची घोषणा पवार यांनी केली. स्पर्धेत 16 महिला आणि 16 पुरुष संघ आणि 600 पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. महिला क्रिकेटमध्ये भारतानं आयर्लंड विरुद्धची मालिका 3-0 अशी जिंकून आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला. गुजरातमधील राजकोट इथं झालेल्या 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात सुरुवातीला भारतानं 50 षटकात 5 गडी गमावत ऐतिहासिक 435 धावा केल्या. एक दिवस असे या सामन्यातली त्यांची सर्वोच्च धावसंख्या असून महिला क्रिकेटच्या इतिहासातली ही 4थी सर्वोच्च धावसंख्या आहे. आयर्लंडनं कालच्या सामन्यात सर्व बाद 131 धावा केल्या. प्रतिका रावळ या सामन्यातली तसंच संपूर्ण मालिकेतली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. हवामान. राज्यात ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय नौदल आणि लष्कराचं काल महाराष्ट्रात समर्थ दर्शन. निलगिरी युद्धनौका, सुरत विनाशिका आणि वाघशीळ पाणबुडीचं पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण. संरक्षण सामग्रीमध्ये देशाची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल, संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. 77व्या लष्कर दिनाचं पुण्यात दिमागदार संचलन. आणि महिला क्रिकेटमध्ये भारताचा आतापर्यंत सर्वात मोठा विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.